श्रीराम मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपा तमहं वंदे परमानंदमाधवं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः श्रीराम 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 ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवतां नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीं अष्टादशाध्यायिनीं अम्ब त्वाम् अनुसन्दधानि भगवद्गीते भवद्वेषिणीं नमोऽस्तु ते व्यास विशाल बुद्धे फुल्लारविन्दायत पत्रनेत्र येन त्वया भारत तैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीपः यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैस्ताङ्गपदक्रमोपनिषदैः गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थितः तद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्तान्तं न विदुः सुरासुरगणा देवाय तस्मै नमः श्रीराम केवलं करुणाकारं कैवल्यानन्ददायकं संसारतापशमनं समर्थं समदर्शिनं स्वयं प्रकाशं संसिद्धं स्वरूपानन्दसद्गुरुं पावनं परमं शान्तं पावसेवासिनं भजे सोऽहं सिद्धिसुसम्पन्नो नादसन्धानसंस्थितः वीतरागो विशेषश्च श्रीगुरु पातु मां भवे ज्ञानेशाङ्घ्रिसरोजलुप्तमधुप स्वामी स्वरूपाङ्कितः संतानां वचनानुभूति पथिक साक्षी स्वयं कापड़ी गार्हस्ते खिल एकनाथ सदृशो वृत्तौ तुकारामवत् सोहं यो विरतं कृतार्थ चरितं वंदे यतिं माधवं स्वामी माधवनाथ वल्लभमथो वैराग्यरत्नाकरं प्रेमा भक्त सुशांत दांत सुहृदं उत्तुंगधिं वत्सलं सोहं बोध शुचित्व पूर्ण सततं सूर्यत्वमासाधितं वंदे त्वां करंदनाथयतिनं रक्षस्व दीनांकितं। बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ।
दिव्यंग मज सांग देवो म्हणती चांग अवधान देई तरी गिळोनी ज्ञेयाते ज्ञाता ज्ञानही माघवते हरपे निरुते ते शांती पैगा जैसा प्रयांबूचा उघडू बुडवनी विश्वाचा पवाडू होय आपण पे निबिडू आपणची मग उगम ओघ सिंधू हा नुरेची व्यवहार भेदू परी जलैक्याचा बोधू तो ही कवणा तैसी ज्ञेया देता मिठी ज्ञातृत्व ही पडे पोटी मग उरे देची किरीटी शांतीचे रूप। शांतीवर ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं व्याख्यान आपण मागच्या प्रवचनामध्ये पाहत होतो। ज्ञाता ज्ञेय आणि ज्ञान अशा प्रकारची त्रिपुटी। ज्ञाता ज्ञानाला साधन करून ज्ञेयाशी एक रूपता प्राप्त करतो सर्व रूपासाठी आहे जाता असं। जेव्हा ज्ञाता ज्ञेयाला प्राप्त करतो तेव्हा ज्ञाता ज्ञेय स्वरूप होऊन जातो। आपल्याला ज्ञान झालं अशा प्रकारचा विशेष बोध अभिनिवेश माग पडतो त्यावेळेला जे होतं त्याला शांती असं म्हणतात असं ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेलं आहे। 13व्या अध्यायामध्ये ज्ञानाचं लक्षण सांगितलं पण ज्ञानाचं लक्षण अमानित्वम अदंभित्वम अहिंसा शांती ही अर्जवम अशा गुणांच्या योगाने सांगितलं। ती एक मोठी अडचण आहे की ज्ञेयाचं वर्णन करता येऊ शकतं। ज्ञाता आपण हे समजू शकतो पण ज्ञान हे जे साधन म्हणून राहतं त्याचं निरूपण करता आलं नाही। तेव्हा ज्याला ज्ञान झालेलं आहे अशा पुरुषाची लक्षणं त्या ठिकाणी सांगितली। ज्याला ज्ञान झालेलं आहे तो अमानित्व या गुणांनी संपन्न असतो त्याच्या ठिकाणी दंभित्व नसतं हे ज्ञान होण्याला कारण तो शांतीला प्राप्त करतो हेच असत. बाराव्या अध्यायात बारावा अतिशय महत्वाचा श्लोक, बाराव्या अध्यायातला बारावा श्लोक कोणता, श्रेयो हि ज्ञानम अभ्यासात. हेच हे सगळे शब्द आहेत. ज्ञानात ध्यानम विशिष्यते, ध्यानात कर्मफल त्याग, त्यागात शांती ही अनंतरम, असा श्लोक आला. अभ्यासापेक्षा समजून केलेला अभ्यास हा अधिक श्रेष्ठ, नुसत्या अभ्यासापेक्षा. जसं आपणही मुलांना म्हणतो की तू वाचतोस काय, वाचतोस ते तुला कळतं की नाही, हे जास्त महत्वाचं आहे, समजून वाचणं महत्वाचं असं आपण मुलांना सांगतो. त्यामुळे परमार्थ हडेल हत्तीनी करण्याच्या ऐवजी, कर्मकांडाच्या पद्धतीने करण्याच्या ऐवजी, परमार्थ करत असताना तो समजून जर केला तर अधिक लाभदायक ठरतो. त्या ठिकाणी जो ज्ञान हा शब्द आहे तो आपण ज्या ज्या कृती करतो त्या त्या कृतीचा, त्या कृती करण्यासाठी म्हणून शास्त्र कशा प्रकारे ती कृती करायला सांगतं या संबंधीचं ज्ञान. आपण भक्ती करत असू, नाम घेत असू, तर नाम कशा पद्धतीने घ्यावं हेही समजून नाम घेणं हे नुसत्या नाम घेण्यापेक्षा जास्त चांगलं. आपण ध्यान करत असू तर ध्यानाची प्रक्रिया काय आहे हे समजून मग ध्यान केलेलं चांगलं, आपल्या समजुतीप्रमाणे ध्यान करण्यात अर्थ नाही. कोणतंही कर्म करत असताना त्या कर्माचं ज्ञान असणं आवश्यक आहे. जर ज्ञान नसेल तर ज्ञाता कशा रीतीने कर्म करेल. परमार्थ शास्त्रामध्ये ज्ञान ही जी गोष्ट आहे, ज्ञाता ही एक गोष्ट आहे, आणि ज्ञेय म्हणजे जे प्राप्त करायचं, जाणून घ्यायचं, ती एक गोष्ट आहे. त्याच्यामध्ये ज्ञान हा शब्द परमार्थ मार्गामध्ये वेग राहिलेला आहे असं असल्यामुळेच तिथेही त्यांनी ज्ञानाचं लक्षण करताना ज्ञानी पुरुषाचं लक्षण केलं, ज्ञानाचं कोणतंच लक्षण नाही. कारण ज्ञान हे तिथं साधन म्हणून आहे, या साधनाचं लक्षण कसं करणार. म्हणून एखादी गोष्ट प्राप्त करण्यासाठी म्हणून त्याची योग्य माहिती आवश्यक असणं अभ्यासापेक्षा ते श्रेष्ठ. ज्ञानात ध्यानम विशिष्यते, त्याचं जे ज्ञान आहे त्या ज्ञानाच्या पेक्षा देखील प्रत्यक्षत ध्यान हे अधिक श्रेष्ठ. ध्यानाने एक शांती प्राप्त होते, प्रशांत आत्मा विगत भी ब्रह्मचारी व्रते स्थिता मन संयम्य काय मच्चित्तो युक्त आसीत मत्परा. त्यांनी प्रशांत होऊन बसणं गरजेचं आहे आणि नंतर देखील त्याला अशा प्रकारे बसल्यानंतर शांतीच प्राप्त होते. ध्यानाचा पर्यवसान शांतीमध्ये आहे, ध्यानाचं पर्यवसान आनंदामध्ये नाही. ध्यानाने शांती प्राप्त होते, नामस्मरणाने आनंद प्राप्त होतो आणि तो आनंद नंतर शांतीत रूपांतरित होतो. नाम नामी आणि नामधारक, नाम घेणारा तो नामधारक, नामी म्हणजे ज्याचं नाम आहे तो, आणि नाम म्हणजे प्रत्यक्ष नाम घेणं. नामी नाम घेत असताना, नामधारक नाम घेत असताना जो नामी आहे त्याचे गुण आपल्या ठिकाणी आहेत अशी भावना करून नाम घेताना त्याला आनंद प्राप्त व्हायला सुरुवात होते. तो सच्चिदानंद आहे तर आपणही सच्चिदानंद आहोत अशी वृत्ती निर्माण होते. नामाचं हे वैशिष्ट्य आहे की नाम घेताना आनंद मिळतो. गोविंद गोविंद मना लागलिया छंद मग गोविंद ते काया भेद नाही जीवा तया आनंदले मन प्रेमे पाझरती लोचन तुका म्हणे आई जेवी नुरेची वेगळी आई जशी अजिबात वेगळी राहत नाही त्या भ्रमराशी एकरूप होऊन उडून जाते तसा जीव हा परमात्म्याशी एकरूप होऊन गेला आनंदले मन प्रेमे पाझरती लोचन आणि मात्र जेव्हा एकरूपता झाली एकरूपता होते त्या एकरूपतेमध्ये एक निवेदन आहे बर का पांढऱ्या रंगाची ऑल्टो गाडी MH 12 CK 37 34 समोर पार्क केली आहे तिचे हेडलाइट्स चालू राहिले आहेत आपल्यापैकी कोणा साधकाची असल्यास लाइट्स बंद करून द्याल समोरून ते कुठं पार्किंग नेहमीच्या पार्किंगच्या ठिकाणी लागलेली आहे ऑल्टो CK 37 34 आपल्यापैकी कोणाची असेल आणि चुकून हेडलाइट्स तर ते बंद करून द्यावेत. नामस्मरणामध्ये प्रथम आनंद प्राप्त होतो आणि नंतर त्याचं पर्यवसान शांतीमध्येच होतो. आनंद ही देखील त्या ठिकाणी एक वृत्तीच आहे नाम देखील वृत्ती आहे ते नाम आनंदात पर्यवसित होतं आणि अखेर मात्र शांतीच राहते. म्हणून ध्यानाची जी शांती आहे ती ध्यान साधकांनी घेतल्यानंतर ध्यान साधक व्यवहारात परत अशांत होण्याची शक्यता असते. त्याला व्यवहारात शांती टिकवणं सुरुवातीला जड जातं पण ध्यानकाळी ध्यानामध्ये त्यांनी का शांती मिळवलेली असते त्यांनी विचार बाजूला सारलेले असतात त्यांनी वृत्ती बाजूला सारलेली असते त्यांनी कर्म विचार बाजूला सारलेला असतो त्यांनी कर्माच्या फळाचा विचार बाजूला सारलेला असतो. असं सगळं बाजूला सारल्यानंतर सर्व नाही काहीही नाही असं समजणारा तिथं शिल्लक राहतो तो शांत स्वरूप असतो. म्हणून ध्यानात शांतीचा प्रत्यय येतो आणि ध्यानातून उठल्यानंतर ती व्यक्ती म्हणते की काय बरं वाटलं फारच छान असं ध्यान कधी झालं नाही तो नंतर म्हणतो मला आनंद झाला. तसं झोप लागल्यानंतर झोपेमध्ये कोणाला आनंदाचा प्रत्यय येत नाही कारण मनच लीन झालेलं असतं पण चांगल्या झोपेतून उठल्यावर व्यक्ती म्हणते की वा किती बरं वाटलं. हे जे बरं वाटणं आहे ते समजणारा त्या ठिकाणी ही जागा होता कोणीतरी त्याला स्मृतीजन्य अनुभव आला पण त्या ठिकाणी मात्र तो शांतीत लीन झालेला होता. तसं ध्यानाची जी शांती आहे ती जशी कर्म कर्म वासना कर्म फळ बाजूला सारल्यानंतर ध्यानातली शांती मिळते पण ध्यान साधकाला व्यवहारात परत अशांतीचा अनुभव येऊ शकतो तो देखील फलत्यागाने तो जेव्हा बाजूला सारतो विवेकाने तो जेव्हा बाजूला सारतो तेव्हा खरी शांती त्याला प्राप्त होते. त्या त्यागानंतर मात्र त्याला शांती प्राप्त होते आणि या श्लोकाच्या पुढे लगेच भगवद्गीतेचं ज्ञान कांड सुरू झाला. आतापर्यंत उपासना कांड होत आणि त्या ज्ञानकांडाचा प्रारंभच ज्ञानी भक्ताची लक्षणं सांगून भगवंतांनी केला. अद्वेष्टा सर्व भूताना त्याच्या ठिकाणी द्वेष नसतो अशा करता द्वेष नसतो की तो शांत झालेला असतो तो देहालाही विसरलेला असतो. द्वेष करायचं तर आपणही देहबुद्धीवर असणं गरजेचं आहे ना तर आपण कोणाचा द्वेष करू. कर्मफल त्यागानंतर आणि मोठ्या कसोशीनी प्रयत्न करून तो अशा प्रकारची द्वेषरहित शांतीमध्ये टिकून राहणारी अवस्था मिळवल्यामुळे तो द्वेषरहित होतो. अद्वेष्टा सर्व भूताना मैत्रा करुण एवच ही सगळी ज्ञानाच्या उत्तर ज्ञानोत्तर अशी भक्तीची लक्षणं आहेत. आणि मग ज्ञानाची लक्षणं सांगण्याचा जेव्हा प्रसंग आला तेव्हा भगवंतांनी ज्ञानाबद्दल काही न बोलता अमानित्वम अदंभित्वम अहिंसा शांती ही आर्जवम अशी लक्षणं सांगायला सुरुवात केली. त्याला मानित्व नसतं अमानित्व असतं याचं कारण कर्मफल त्यागानंतर मिळालेल्या शांतीत तो रममान असतो म्हणून तो मानाला किंमत देत नाही. लॉजिक तेच आहे, अनुभव तोच आहे. भक्त लक्षणाचा जो अनुभव तोच ज्ञानी पुरुषाच्या ज्ञानाच्या स्थितीचा अनुभव. त्याच्यासाठी जर काही करणं आवश्यक असेल हे ज्ञान प्राप्त करण्यासाठी तर ज्ञेय जाणणं आवश्यक आहे. ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की ज्ञानाशिवाय कोणत्याही उपायाने हे ज्ञेय प्राप्त होत नाही. ज्ञेय ऐसे म्हणणे वस्तू ते येण्याची कारणे जे ज्ञाने विण अन्य गवणे उपाया न ये. आणि हे ज्ञान होतं शांती लाभल्यानंतर. शांती आणि ज्ञान एकरूप. आपले जे सगळे वैदिक मंत्र आहेत त्याचा शेवट ओम शांती 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 असा आहे. शांतीला प्राप्त झाला की त्याचा सगळा कार्यभार संपला. आपलं जीवन देखील दिवसभर आपण मेहनत करतो धडपड करतो कुठेतरी शांती असावी. जर अशांती असेल तर त्या धडपडीला अर्थ काय. सामान्यतः देखील सर्वांचं जीवन हे शांतीच्या उद्देशाने त्यांनी जगलं पाहिजे. अशांतीच्या उद्देशाने नाही. आणि अशांती ज्या ज्या कारणाने येते त्या त्या गोष्टी जर टाळल्या नाहीत तर बाकी सगळ्या गोष्टी जरी मिळाल्या तरी त्याला शांती नाही त्याला ज्ञान नाही. ज्ञान आणि शांती एकरूप. हे ज्ञेय आहे. हे ज्ञेय समजल्यानंतर म्हणजे शांतीमध्ये पूर्ण रममान झाल्यानंतर संसार काढून या काठी उडवली जाई जे पोटी नित्यानंदाच्या. आपल्या अंतःकरणात असलेला जो संसार आहे तो संसार तिथून जरा उचलून बाजूला काठावर काढून ठेवायचा आणि नित्य आनंद स्वरूप आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी बुडून जिरून जायचं. ते जाणीतलिया वरवते काहीची करणे नाही जेथे हे जाणल्यानंतर कोणतंच कर्तव्य शिल्लक राहत नाही. जाणण्याची तन्मयाचे आणि जयाचे. ते जाणणं म्हणजे त्याच्याशी तन्मय होणं राहत. चक्षु निज मूळ देखणे जिभे आपुली चवी चाखणे तैसे आहे निरीक्षणे येथींचे पई. डोळ्यांनी जसं आपलं बुबुळ पाहावं हो डोळे मिटून डोळ्याच्याही माग असणारा डोळा पाहणं ज्या जाणीवेच्या योगाने डोळा पाहतो त्याच्यापर्यंत पोचणं. जिभेनी स्वतःची चव घेणं याचा अर्थ ज्याच्या योगाने जीभ चव घेऊ शकते त्याला जाणणं तशा प्रकारचं इथं निरीक्षण आहे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. या प्रक्रियेमध्ये जो ज्ञाता असतो तो ज्ञाता ज्ञेय प्राप्त करतो. ज्ञेय म्हणजे परमात्मा. तरी ज्ञेय ऐसे म्हणणे वस्तू ते येण्याची कारणे. वस्तू असा शब्द जो ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलाय तो परमात्मा सूचक आहे. रामकृष्ण म्हणत असत की परमात्मा एक वस्तू बाकी सर्व अवस्तू. हा परमात्मा जाणण्यासाठी म्हणून जो ज्ञाता असतो तो ज्ञाता मुळातच परमात्मा स्वरूप असल्यामुळं तो त्या ज्ञेयाला सहज गिळतो. आपलंस करतो गिळतो याचा अर्थ. ज्ञाता हा व्यापक आहे, तो ज्ञेया एवढाच व्यापक आहे. तो आणि ज्ञेय यांचं ऐक्यच होत. ज्ञात्याला ज्ञेय समजलं की जे होतं त्याला ज्ञान असं म्हणतात. त्या ज्ञात्याला पहिली जाणीव हो, ज्ञेयाला जाणल्यानंतर आपल्याला ज्ञान झाल्याची होते. अगदी सोहम बोध ज्याला ध्यानामध्ये मिळायला सुरुवात होते, देह भावना गेली, चिदाकाशामध्ये केवळ जाणीव रूपाने आपण आहोत, आणि असं होत असताना जो जाणीव रूपाने होता तो परमात्माच आहे, तोच सच्चिदानंद आहे असं लक्षात यायला लागलं. असं लक्षात येणं याला रिअलायझेशन असं म्हणू. असं समजलं तेव्हा ज्ञाता ज्ञेयाशी एकरूप झाला, तिथून तो खाली येतो तेव्हा त्याला अशी जाणीव राहते की मला ध्यानामध्ये परमात्म्याचं ज्ञान झालं, परमात्म्याच्या स्वरूपाचं ज्ञान झालं अशी जाणीव त्याला राहते. ती जाणीव अशा करता राहते की देह बुद्धीचा खेळ चालू झालेला असतो, तो खाली आल्याबरोबर इंद्रियांच्या मनाच्या तावडीत सापडतो. त्यामुळे त्याला स्मृतीजन्य असं समजायला सुरुवात होते की आपल्याला ज्ञान, आपण परमात्मा स्वरूप आहोत असं ज्ञान आपल्याला झालेलं आहे. असं जोपर्यंत त्याला वाटतं तोपर्यंत तो खऱ्या ज्ञानापासून दूरच असतो. स्वरूपानंद म्हणतात सोहम तेही अस्तवले, ते काय नाही भोगिले माते, तोच मी आहे. हा जो बोध मला झाला त्याचं विशेषत्वाने सेवन मी केलं नाही. याचं कारण ज्ञान झाल्यानंतर काही काळ कदाचित ज्ञान मला झालं असा अभिनिवेश राहण्याची शक्यता असते. मी ज्ञानी, तो परमात्माच मी अशी स्मृती मला आहे. हे स्मृती ज्ञान देखील वृत्ती ज्ञानच असतं, त्याला तशी स्मृती राहते. आणि मग नंतर त्या स्मृतीची देखील सहज अवस्था प्राप्त होते. तरी गिळोनी ज्ञेयाते, ज्ञाता ज्ञानही मागवते, हरपे निरुते. ज्ञाता आणि ज्ञात्याला झालेलं ज्ञान हे हरपून जातं, त्या ज्ञानाची सहज अवस्था होऊन राहते. हे शांती पैदा, त्याला शांती असं म्हणायचं. एरवी ही शांती मिळणं फार कठीण, पण या ठिकाणी मिळालेली शांती मात्र कधीही तळत नाही. वैराग्याची गोंधळूक, ज्ञानाभ्यासाचे वार्धक्य, योगाची ही परिपाक दशा जेगा, ते शांती पै सुभगा. हो लागे तयाचिया अंगा, तई ब्रह्म होवा वया जोगा, योग्य तो पुरुषू, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. वैराग्य देखील गोंधळलेलं असतं, ज्ञान प्राप्त होईपर्यंत, ज्ञेयाशी समरस होईपर्यंत तो वैराग्यशील व्यक्ती असतो. आणि ज्यांनी एका ध्येयानी तसं जीवन पत्करलेलं असतं त्याचा गोंधळ हा काही प्रमाणात त्याच्या वृत्तीचा, मनाचा, चित्ताचा हा त्याच्या ठिकाणी राहतो. जोपर्यंत ज्ञानाचं आणि शांतीचं दर्शन नाही तोपर्यंत वैराग्य देखील थोडं गोंधळ करण्यासारखं त्याच्या ठिकाणी असतं. तो नैष्ठिक वैराग्यच पाळतो, तो उत्तम रीतीने वैराग्यशील असतो, पण त्याच्या वैराग्याला अशांतीची बाधा मधून अधून ग्रासत असते. ज्ञानाभ्यास जो आहे तो म्हणजे खरं शांतीचाच अभ्यास. मगाशी 12व्या अध्यायातला 12वा श्लोक पाहिला, त्याच्याखेरीज शांतीखेरीज ज्ञान नाही. या ज्ञानाच्या अभ्यासाचं वार्धक्य, याचा अर्थ तो पार मुरून जाणं अभ्यास. योगाची ही परिपाक दशा देगा, ध्यान योगी आहेत त्यांच्या बाबतीत ही त्याची परिपाक दशाच असते. ध्याता ध्येय आणि ध्यान हे जेव्हा एकरूप होतात, पदार्थ ज्ञान जेव्हा सरे द्रष्टा द्रष्टेपणे नुरे, पदार्थ ज्ञान म्हणजे ध्यानात उठणारे विचार, त्याच्या संबंधी मला समजतं ते. मी ध्यानाला बसलोय, ऑफिसमध्ये जायचंय, हे काम करायचंय, ते संपवायचंय, अशा प्रकारे ध्यात्याला जे आठवत असत. आपला मुलगा आज गावाला जाणार आहे, मुलगी बाळणपणाला येणार आहे, अशा प्रकारचा संसाराचा विचार त्याच्या ठिकाणी असतो. हा सगळा संसाराचा विचार याला पदार्थ ज्ञान असं म्हटलेलं आहे. हे सगळं पदार्थ ज्ञान जेव्हा नाहीसं होतं, मनच नाहीसं होतं, वृत्तीच उठेनाशा होतात. वृत्ती उठली नाही, चित्तवृत्ती, तर मन या नावाचा पदार्थ नाही. अशा प्रकारे हे पदार्थ ज्ञान जर विचार उठला तर तुम्हाला समजतं, त्याला इलाजच नाहीये. तुम्हाला समजल्याखेरीज काही घडतच नाही. अगदी बारीकातला बारीक सूक्ष्माती सूक्ष्म विचार तुम्हाला समजल्याशिवाय येतो आणि जातो असं होतच नाही, तुम्ही तो जाणताच. त्यामुळे पदार्थ ज्ञान हे वस्तू ज्ञान म्हणजे परमात्म्याच्या अनुभूतीच्या अलीकडं ध्यानात पदार्थ ज्ञानच चालू असत. हे जेव्हा पूर्ण बाजूला होतं तेव्हा मात्र द्रष्टा हा आपण आता कशाचा द्रष्टा राहणार. जर विचारच नसतील तर विचारांचा द्रष्टा, विचारच नाही तर द्रष्ट्याचं कामच काय. असं असल्यामुळं तो द्रष्टेपणाने राहत नाही, तो जाणीवरूप असतो. त्याला समजतं आपण विचारांचा द्रष्टा म्हणून आहोत, ती जाणीवरूप त्याची स्थिती तशीच राहते, फक्त द्रष्टुत्व हरपून जात. द्रष्टा द्रष्टेपणाने उरत नाही, मग काय उरतं? केवळ ज्ञप्ती मात्र उरे सूक्ष्म ब्रह्म, असं समर्थ म्हणतात. केवळ ज्ञप्ती मात्र शुद्ध जाणीव स्वरूप सूक्ष्म ब्रह्मतेनी आपण आहोत असा भाव शिल्लक राहतो, अशी स्थिती शिल्लक राहते. ही योगाची परिपाक दशा, तिथेही त्याला शांतीच प्राप्त होते. जैसा प्रळयांबूचा उघडू उडवणी विश्वाचा पवाडू, या ओव्या मागच्या वेळेस झालेल्या आहेत. तरी गिळोनी ज्ञेया ते ज्ञाता ज्ञानही माघवते हरपे निरुते ते शांती पैगा, हीही मागच्या झालेली आहे, तीच परत चालली आहे. तुम्ही मोठ्या उत्सुकतेने ऐकताय, मलाही असं वाटतंय की अजून सांगावं अजून सांगावं. याच कारण असं की ऐकत असताना तुम्ही कुठेतरी अनुभवाशी ताटून पाहत असता की आपल्याला जे होतं ते नेमकं असं होतंय का तसं होतंय, हे काय सांगतायत, आपण याच्यात कसे बसतो, हा नेहमी उत्सुकतेचा विषय राहतो. प्रलयाच्या वेळेला निर्माण झालेले लोट सर्व विश्व बुडवून टाकत. जैसा प्रळयांबूचा उघडू बुडवणी विश्वाचा पवाडू, विश्व या नावाचा पदार्थ शिल्लक राहत नाही. होय आपण ते निबिडू आपणची, आणि घनदाट रीतीने आपलाच आपण केवळ तो शिल्लक राहतो. सर्वत्र पाणीच पाणी भरून राहतं, अशा वेळेला उगम कोणता, नदी कोणती आणि सागर कोणता हे जसा वेगळेपणाने दाखवता येत नाही, हा व्यवहार भेद राहत नाही. मग उगम ओघ सिंधू हा नुरेची व्यवहार भेदू, परी जलैक्याचा बोधू तोही कवणा, सर्व पाणी एकत्र झालं हा बोध कोणाला होतो? पाण्याच्या पक्षी कोणालाच होत नाही. उरतं ते काय उरतं? केवळ शांती, बस केवळ पाणी तिथं शिल्लक राहत. तस उगम ओघ सिंधू स्वरूपाच्या विस्मृतीमुळं, चैतन्याच्या ठिकाणी विचाराच्या आणि विकाराच्या वाऱ्यामुळं मन नावाचा पदार्थ निर्माण होतो, तो त्याचा उगम आहे, त्याचा एक ओघ आहे. आणि मग चिकार विचार, विचारच विचार असा सिंधू निर्माण होतो. पण नदी उगमी स्थिरावे, पण ही नदी जर उगमाच्या ठिकाणीच अडवली गेली तर आहे तिथं ब्रह्मस्थिती तिला प्राप्त होते. असं जेव्हा होतं तेव्हा या ब्रह्मस्थितीचा बोध कोणाला होतो? कोणालाच नाही, कारण तिथं मन नसतं, तिथं तर्क नसतो, तिथं इंद्रियांचं काही चालत नाही, काहीच नाही, केवळ अस्तित्वाची स्थिती. एवढी सगळी धडपड करून जेव्हा तो ज्ञानाशी तदाकार होतो तेव्हा ज्ञानच ज्ञानाला भोगत असतं, त्याचा कुठं पत्ताच नसतो. तो जो ध्यानाला बसलेला हातापायाची घडी घालून त्याला आपल्या शरीराचं भान नाहीस होत, त्याचं मन संपून जात, त्याची तर्कबुद्धी मावळलेली असते आणि मग तो स्वरूपानी असतो, तो चैतन्य रूपानी असतो, त्याची जाणीव परमात्म्याशी समरस झालेली असते. अशा वेळेला हा ऐक्याचा बोध कोणाला होतो? कोणालाच नाही, कारण त्याचा देह आहे तर त्या देहाची विस्मृती असते आणि त्याच्या ठिकाणी जो आत्मभाव असतो तो आपल्या मूळ भावाशी एक रूपच झालेला असतो. तैसी ज्ञेया देता मिठी, ज्ञातृत्व ही पडे पोटी, तशी ज्ञात्यानी ज्ञेयाला मिठी घातली की मला ज्ञान झालं या भावनेचा देखील लोप होतो. मग उरे त्याची केली ती शांतीचे रूप, मग जे उर्वरित राहतं त्याला शांती असं म्हणतात. एवढंच सांगता येणं शक्य आहे ज्ञानेश्वर महाराजांना, कारण हे इतकं अनुभव गम्य आहे. जो साधना करतो अथवा ध्यान करतो त्यालाच हे समजतं, तरी हे समजणं देखील फार कठीण आहे. आणि ही शांती प्राप्त करून तो काय करतो? काही नाही, शांती हेच सुख असत. आपण मगाशी म्हटलं तसं त्याला तो ज्या अपेक्षेने बसलेला असतो त्याला प्राप्त होत. आत्म्याचं वर्णन देखील उपनिषदामध्ये शांत अयम आत्मा असंच केलेलं आहे. अरे तो आत्मा शांत स्वरूप आहे, म्हणून तो आपल्या मूळ स्वरूपाशी तादात्म्य पावतो आणि तादात्म्य पावला, आपण तादात्म्य पावलो हे सांगायला तो देहानी तिथं शिल्लक राहत नाही. म्हणजे त्यावेळेला मी ते प्राप्त केलं असा अभिनिवेश त्याच्या ठिकाणी राहत नाही. हे स्पष्ट करताना रामकृष्ण परमहंस असं म्हणतात की जोपर्यंत नदीमध्ये घागर बुडत असते पण बुडलेली नसते, बुडण्याची प्रक्रिया चालू असते, तोपर्यंत पाण्याचा बुडबुड 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 असा आवाज येत राहतो. आणि एकदा बुडाली की मग शांत, मग काहीच नाही. पुन्हा करायची सुट्टी आहे. सगळी भावंड ज्याला म्हणू काय मामे भाऊ आत्ते भाऊ चुलत भाऊ ते आता दुर्मिळ अशक्यच आहे. कोणीच एकत्र येत नाही. पण आमच्या लहानपणी असे कोणी कोणाकडे राहायला जाणं आणि मग आज 10 मुलं एकत्र असतील तर किती दंगा चालत असेल तसा दंगा चालायचा. गादीवर देखील मस्ती मारामाऱ्या उशा घेऊन मग कोणीतरी घरातली एक मोठी व्यक्ती यायची आणि रागवायची की आता सगळ्यांनी निजा बघू. दिवे बंद दिवा बंद करून जायचे तरी कोणी हसलं वगैरे कोण हसतंय काय असं लगेच विचारायचंय. सगळे शांत 5 मिनिटांनी येऊन विचारायचे की झोपला का कोणीतरी हो असं म्हणतो तोपर्यंत झोपला नाही असा त्याचा अर्थ. जोपर्यंत हो म्हणतो तोपर्यंत झोपला नाही. मग परत गरडावून जातात की अजिबात आवाज करायचा नाही एकमेकांशी बोलायचं नाही एकमेकांकडे पाठी करून निजा. परत थोड्यांनी येतात झोपला का आवाजच नाही. झोपला की झोपलो मी हे सांगायला तिथं कोणी शिल्लकच राहत नाही. ब्राह्मण भोजनासाठी ब्राह्मणांना बोलवले पंगत वाढलेली आहे. पानावर पाटावर ब्राह्मण बसलेले आहेत एकमेकांशी बोलतात. सगळीकडे पुष्कळ बोलण्याचा आवाज चाललेला आहे. आणि मग यजमान येतात संकल्प सोडतात. पार्वती पते हर हर महादेव असं म्हणतात आणि जेवण सुरू होतात. हात जोडून सांगतात की जेवण सुरू करावं आपण घ्यावं. एकदम आवाज पडता त्याला शांती म्हणायचं. मगसपेक्षा हे जरा समजल्यासारखं वाटतं नाही का. पैसी निर्या देता मिठी ज्ञातृत्व ही पडे पोटी मग पुरे ते चिकिरीची शांतीचे रूप. आता आता कदर्थ वीत व्याधी पळी करण्याची आधी आप परू न शोधी सत्वैत्यु जरीसा अपै शून्य. या देवी गुणाचं लक्षण ज्ञानेश्वर महाराजांनी व्याख्यान सुरू केलं. आता म्हटलं की सांधा बदलला पुढचं गुण सांगायला सुरुवात त्यांनी केली. का चिखली कृतली गाये धड भाकड न पाहे जो पियेची या ग्लानी होये काला भुला. हा काला भुला शब्द इथं आला. मला पूर्वी वाटायचं की हा काय काला भुला शब्द कोण कुठला आलाय पण ज्ञानेश्वरीत सगळे शब्द सापडतात. नाना बुडतया ते सकरुणू न पुसे अंत्यजू का ब्राह्मणू राखू काढून राखे प्राणू ह्याची जाणे की माय वनी पापीये उघडी केली विपाये ते नेसल्या वीण न पाहे शिष्टू जैसा तैसे अज्ञान प्रमादादिकी का प्राप्तन ही न सदोखी निंदत्वाच्या सर्व विखी खिळिले जे तया अंगिक आपुले देऊन या भले विसरवी जती सले सलती ती आहे. अगा पुढीलाचा दोखू करुनी आपुलिये दिठी चोखू मग घापे अवलोकू तयावरी तैसा पूजूनी देवो पाहिजे पेरुनी शेता जाईजे तोशोनी प्रसादू घ्यायचे अतिथीचा तैसे आपुलेनी कुणे पुढीलाचे उणे खेडून या पाहणे तयाकडे वाचुनी न विंधीचे वर्मी नातुडविजे पकर्मी न बोलविजे नामी सदोषी तिही वरी कोणे एके उपाये पडिले ते उभे होये तेची किजे परिघाये नेदावे वर्मी पै उत्तमाची यासाठी नीच मानिजे किरीटी हे वाचोनी दिठी दृशू न घेपे. अगा अपै शून्याचे लक्षण अर्जुन आहे पुढे जाणं मोक्ष मार्गीचे सुखासन मुख्य हे समजलं. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेलं अपैशून्य, अपैशून्य म्हणजे दुसऱ्याचा दुसऱ्याच्या दोषाचा उच्चार न करणं, तहाडी न करणं. सौजन्य असणं, गुणग्राहक असणं, आपल्या गुणांनी पुढच्याला गुणी करण्याचा प्रयत्न करणं, नीती धर्माला अनुसरून शिष्ट संमत असं वर्तन करणं, अज्ञानी प्रमादी प्राप्त नाही निंदनीय आहेत अशांच्या दोषाकडे न पाहणं, असा अपैशून्य या शब्दाला बऱ्याच अर्थांच्या किनार प्राप्त झालेली आहे. विशेष करून दुसऱ्याचा दोष न पाहणारी अशी चोख दृष्टी, कारण त्याच्या अंतर्यामी असणारा परमात्मा पाहण्याचा सराव करत असल्यामुळं दोष समजत नाहीत असं नाही, पण बोलायची इच्छा होत नाही असा पुरुष. कळत नसेल तर गोष्ट निराळी, तो मग भोळा समजला पाहिजे. पण हा गुण, कारण गुणांचं दोषाचं दर्शन जेव्हा होतं तेव्हा ते दुसऱ्याकडे समजा फार मोठ्या प्रमाणात काय सिंधू रूपानी असतील, पण बिंदू मात्र तुमच्याकडे असल्याखेरीज तुम्हाला कळला कसा त्याचा तो दोष. त्यामुळं तुमच्यापाशी एक दोष आहे म्हणून दुसऱ्याचा दोष कळतो, आणि दुसऱ्याचा दोष कळणं मग तो प्रगट करणं, मग त्याला आउटकास्ट करणं, बहिष्कार टाकणं त्याच्यावर. याच्यापेक्षा दुसऱ्याचा दोष कळला तर तो हृदयातच ठेवून प्रगट न करता आपुलेनी गुणे पुढीलाचे पुणे फेडून पाहणे तयाकडे. आपल्यापाशी काही गुण आहेतच न त्याचं उणं बाजूला सारण्यासाठी म्हणून, तर त्याला मदत करणं. जर मदत करता आली नाही तो ऐकण्याच्या मनस्थितीत नसेल तर, कारण स्वामीजींच्या ठिकाणी हा अपैशून्य हा गुण इतका इतका मुरलेला मी पाहिला की जे जे सरळ सरळ दोषाची प्रकृती आहे एखाद्याची असं आपल्याला दिसतं, त्याच्यातले गुण ते पाहून सांगायचे की दोषाकडे नका पाहू. याच्याबद्दल मतभेद असा असू शकतो की त्यामुळे मग त्या माणसाचे दोष कधीच जाणार नाहीत, तो त्याचं पाहून घेईल त्याचे दोष. नाहीतरी तुमच्यावर कुठे जबाबदारी आहे कोणाचे दोष घालवण्याची किंवा त्याला अगदी खडसावण्याचीच. म्हणून त्यांचा मार्ग असा असायचा की जी व्यक्ती आहे आणि जशी आहे त्याच्यातला गुणच पाहणं आणि गुणाचाच उपयोग करून घेणं. ती दोषासकट असल्यामुळे त्याचा फटका नेहमीच बसतो, तरी देखील त्याच्याकडे जरा दुर्लक्ष करणं ही एक अद्भुत सहनशक्तीची गोष्ट त्यांच्यापाशी होती असं मी पाहिलं. या अपैशून्य याच्यावर आपण पुढच्या वेळेला बघू. हरिओम. विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञान दे. ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किञ्च जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा क्रुधः कस्य स्वितनम्. ओम शांति शांति शांति. हरि 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 ज्ञानोपार बोला पुंडलीक वरदे हरि विठल श्री ज्ञान श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय 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 हरि हरि।